नमस्कार, मी श्वेता वडके दांडेकर, आरोग्यम धनसंपदामध्ये तुमचं स्वागत। सध्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या शरीराला विविध प्रकारचे आजार जडतात आणि त्यावरती योग्य काळजी त्याची न घेतल्यास नाना प्रकारच्या व्याधी सुद्धा आपल्याला जडतात आणि त्यावरती औषधोपचार सुद्धा केला जातो, मात्र कधी कधी त्याचे साईड इफेक्ट्स आपल्याला पाहायला मिळतात। मात्र असे विविध प्रकारचे आजार आपण आयुर्वेदाद्वारे सुद्धा अगदी पूर्णपणे बरे करू शकतो आणि तेही कोणतेही साईड इफेक्ट्स न होता। तर आयुर्वेदाच्या नेमक्या काय उपचार पद्धती आहेत यावरती आज आपण चर्चा करणार आहोत। मूळ कारणानुसार उपचार असा आजचा आपला विषय आहे आणि या विषयावरती योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहे डॉक्टर सुयोग सुभाष दांडेकर। डॉक्टर, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत।
नमस्कार।
डॉक्टर सुयोग दांडेकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर आयुर्वेदातील सर्वोच्च अशा पुरस्कारानं गौरवलेले वैद्यराज कैलासवासी दातार शास्त्री यांचे ते शिष्य आहेत आणि 1997 पासून सातारा इथे आयुर्वेदीय वैद्यकीय व्यवसाय आणि संगणकाच्या सहाय्यानं आयुर्वेदीय संशोधन करणारे उद्योगभूषण पुरस्कार विजेते ते आहेत। जन्मतारखेनुसार प्रकृती आणि स्वभाव यांचा प्रॅक्टिसमध्ये यशस्वी वापर असून गेल्या 15 वर्षांपासून महाराष्ट्रातील निवासी पंचकर्म उपचार केले जात आहेत। तर मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी सुद्धा प्रकृतीला भेट दिलेली आहे आणि तिकडे उपचार सुद्धा त्यांनी स्वतःवरती करून घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे आरसा तुमच्या प्रकृतीचा गृहवैद्य तसंच तिचं आरोग्य, वजन घटवा, रुचकर तरी पथ्य कर यांसारख्या आरोग्यविषयक पुस्तकांचं लेखन सुद्धा त्यांनी केलेलं आहे। तर डॉक्टर, आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया। तो म्हणजे विषय आहे मूळ कारणानुसार उपचार। तर पोट साफ है मतलब पेट साफ है तो बिमारी माफ असं खरं तर म्हटलं जातं, तर आयुर्वेदामध्ये नेमका याचा विचार कसा केला जातो?
आयुर्वेदिक उपचाराकडे जो कोण माणूस वळतोय आजकाल तो काय म्हणतो की मला तात्पुरता इलाज नको, म्हणजे गुडघे दुखतात तर दुखणं थांबायचं औषध द्या, पित्त होतंय तर पित्ताच्या गोळ्या द्या, डोकं दुखतंय तर डोकेदुखीची गोळी घ्या, असं म्हणून कुणी आयुर्वेदाकडे येत नाही। ते काय म्हणतात की थोडा वेळ लागला तरी चालेल पण मुळापासून मी बरा व्हायला पाहिजे। मग जर आयुर्वेदामध्ये मूळ बघायचं असेल तर आयुर्वेदानं प्रामुख्यानं त्याच्या पोटाची तपासणी करायला सांगितली आणि म्हणून असं म्हटलं जातं की पेट साफ तो बिमारी माफ, म्हणजे पोटातूनच अनेक रोगांचा जन्म हा होत असतो आणि ह्या पोटाचं जे परीक्षण आहे ते याकरता महत्वाचं असतं म्हणून हे वाक्य म्हटलेलं आहे। आता आपलं शरीर जी काही सगळी यंत्रणा चालते त्याच्यामध्ये आपण म्हणतो की आपण अन्न पाणी हवा या ह्याच्यावर प्रामुख्यानं जपतो, तर हे सगळं आतमध्ये जातं त्याचा मुख्य भाग असतो पोट, म्हणजे घेणं पचवणं आणि अंगी लावणं आणि नको असलेलं टाकून देणं। म्हणजे समजा माझ्या हाताची ही पेशी एक बनलेली आहे, काल जर समजा मी एक आवळ्यापासून बनवलेला च्यवनप्राश खाल्लेला असेल तर त्याच्यापासून माझी पेशी बनणार ती च्यवनप्राश सारखी बनेल आणि काल जर मी हिरव्या मिरच्या खाल्ल्या असतील तर माझी बनणारी पेशी ही हिरव्या मिरची सारखी बनेल। म्हणजे आपल्या आहाराचा हा डायरेक्ट परिणाम हा आपल्या शरीरातल्या प्रत्येक भागांवर होत असतो। दुसरा भाग की अगदी मोठ्या मोठ्या लोकांनी सांगून ठेवलंय की तुम्ही खाल तसे तुमचे विचार बनतील, आयुर्वेदिक त्याच्यात छोटीशी गोष्ट ऍड करतो की तुम्ही खाल ते पचतंय कसं ह्याच्यावर सुद्धा तुमचे विचार बनतील। तुम्ही बघा, एखादा माणूस जर त्याचं अजीर्ण झालं असेल, पोटात गॅसेस झालेले असतील तर तो चिडचिड करतो, वैतागतो। एखाद्या लहान मुलाचं पोट साफ होत नसेल तर त्याला पटकन आठवत पण नाही आणि म्हणून असं म्हटलंय की पेट साफ तर बिमारी माफ, आणि मूळ कारणाकडे जाताना पोटाचा विचार त्यामुळे प्रामुख्यानं केला जातो।
बऱ्याच जणांना म्हणजे काही वेळेला माहिती नसतं की आपल्याला नेमका रोग काय झाला आणि त्याचं मूळ कारण काय, त्यामुळे उपचार कशावरती करावा हेच कळत नसतं, त्यामुळे मूळ कारण कसं तपासलं जातं आयुर्वेदामध्ये?
आता तुम्ही म्हणलं तसं एक आपण उदाहरण घेऊ की समजा माझे गुडघे दुखत आहेत, हा मी गुडघ्याचे एक्सरे वगैरे काढले तर मला काय डॉक्टर सांगतात की तुमच्या गुडघ्यातलं वंगण कमी झालंय, कुरच्या झिजलेल्या आहेत, त्याला कॅल्शियम कमी पडते आणि मग याला दुखणं थांबायचं एखादी गोळी दिली जाईल, काही तेल लावलं जाईल, शेकलं जाईल, असे काही गुडघ्यावर उपचार केले जातील। पण आपण मुळाचा विचार जर केला तर तुम्ही म्हणलं तसं रोग एकीकडून उपचार दुसरीकडे असं होतं, तर गुडघ्याला कॅल्शियम द्यायचं काम कोणाचं आहे? पोटाचं आहे। कारण आपण कॅल्शियम काय असं त्याला भरवू शकत नाही, ते इकडेच भरवणार आहोत। मग ते इकडे खाल्लेलं पोटात पचून त्या गुडघ्यापर्यंत जायला पाहिजे। मग पोट त्याला गुडघ्याला का कॅल्शियम देऊ शकत नाहीये हे बघणं म्हणजे मूळ कारण बघणं असं आपण म्हणू शकतो।
बरोबर ते कसं तपासलं जातं किंवा एखाद्याच्या म्हणजे सगळ्या रोगांचं मूळ हे पोटातच असतं असं म्हणतात खरं
पोटातच असतं म्हणजे ह्याच्यामध्ये नाडी परीक्षा ही प्रामुख्याने आयुर्वेदामध्ये करायला सांगितलेली आहेच आहे पण ह्याच्यावरून नाद परीक्षा ही प्रामुख्याने केली जाते पोटावर असं वाजवून पंचमहाभूतांवर आधारित आपलं सगळं शरीर आहे मग पंचमहाभूतांमध्ये जे काही कमी जास्त झालेलं आहे ते पोटांवरच्या अशा आवाजांवर बरोबर लक्षात येतं की काय होतंय ते म्हणजे आपल्या ह्या जिओफ्रेशच्या ज्या सगळ्या गावोगावी शॉपी आहेत त्या ठिकाणी नुसतं औषध येऊन घेऊन जा अशी आपण ती शॉपी का ठेवली नाहीये दर आठवड्याला डॉक्टर तिथे का येतो तर ह्या सगळ्या लोकांचं पोट तपासेल जन्मतारखेप्रमाणे त्यांची प्रकृती बघेल आणि मग कुठल्या आजारावर काय मूळ बरं करायचं हे ठरवेल मग ही प्रक्रिया केली जाते त्याच्या
बरं मात्र एखाद्या माणसाची प्रकृती ही उष्ण आहे किंवा आणखी काही त्याच्यामध्ये प्रकार असतील तर हे कसं काय कळतं
आता आपण सुद्धा सहज गप्पा मारत बसलोय समजा तर एखादा माणूस अगदी हिरीरीनं सांगत असतो मी 12 महिने थंड पाण्यानं आंघोळ करतो हे ऐकल्यावर सुद्धा एखाद्याला शिंकायला लागतात मग एखादा एवढा उष्ण प्रकृतीचा असतो तर दुसरा एकदम एवढा थंड प्रकृतीचा असतो मग असं का मग समजा एखादा जून जुलै ऑगस्ट महिन्यात जन्म झालेली व्यक्ती आहे तर त्याच्याकरता जन्मतारखेच्या पाठीमागे 9 महिने गेलं जुलै महिन्यात जन्म झालेल्या माणसाच्या जन्माच्या मागे आपण 9 महिने गेलो तर त्याची गर्भधारणा हिवाळ्यात झालेली असते त्यामुळे तो थंड प्रकृतीचा असेल तेच एखादा डिसेंबर जानेवारीत जन्म झालेला माणूस असेल त्याच्या जन्माच्या पाठीमागे 9 महिने गेलं तर त्याची गर्भधारणा ही उन्हाळ्यात झालेली असते आणि तो उष्ण प्रकृतीचा असतो मग दोघांनाही एकच औषध असं करता येईल का समजा दोघांनाही पित्त झालंय तर एकच औषध दोघांना दिलं तर चालेल का नाही चालणार आता आपण सहज अगदी आपल्याला आता हेअर ऑइल्स बद्दल बऱ्याच गोष्टी माहिती असतात मग आपण म्हणू की माका हा खरं तर उष्ण आहे माक्यापासून बनवलेलं तेल हे थंड प्रकृतीच्या माणसाला चांगलं आणि ब्राह्मीपासून बनवलेलं तेल हे उष्ण प्रकृतीच्या माणसाला चांगलं मग तुम्ही म्हणाल की डॉक्टर मग अशी किती प्रकारची औषधं बनवायला लागतील प्रत्येक माणसासाठी औषध बनवायला लागेल मग आयुर्वेदानं त्या मूळ कारणावरच्या प्रक्रिया सांगितल्या जसं आंबट आणि खारट हे एकत्र केलं तर न्यूट्रल होतं केमिस्ट्रीमध्ये ते रिएक्शन आहे बघा ऍसिड प्लस अल्कली हे न्यूट्रलाइज होतात तर तसं उष्ण आणि थंड हे कसं न्यूट्रल करायचं याचं हे सांगितलंय मग त्याच्यापासून जर आपण हेअर ऑइल बनवलं त्या प्रक्रियेचा वापर करून त्या प्रक्रियेचा वापर करून आपण साबण बनवलं तर मग ते आपल्याला त्रासदायक होणार नाहीत
बरं मूळ कारण जे आहे म्हणजे रोगाचं ते नेमकं हेरून आयुर्वेदामध्ये त्याच्यावरती उपचार केले जातात मात्र हे मूळ कारण जे असतं ते स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये वेगवेगळं असतं
आता ह्या ह्याच्यामध्ये जे बेसिक मेटाबॉलिझमची जी प्रक्रिया आहे ही या प्रक्रियेमध्ये दोघांच्या मध्ये थोडासा फरक आहे कसं आपण बघूयात आपण म्हणलं की पोटावर सगळे आजार अवलंबून आहेत मूळ कारण पोटातच असणार आहे उपाशीपोटी आपण पोटच तपासणार आहोत मग घेणं पचवणं आणि टाकून देणं या प्रक्रियेवर शरीर अवलंबून आहे आता टाकून द्यायची प्रक्रिया पुरुषांच्या मध्ये संडास युरिन आणि घाम या 3 ठिकाणी होईल तर स्त्रियांच्या मध्ये 4th भाग आहे तो म्हणजे पिरियड्स स्त्रिया बोलतात बघा की दर महिन्याला शरीर शुद्ध होतं किंवा रक्त शुद्ध होतं कुठल्याही स्त्रीला पाळीच्या आधी थोडी उष्णता वाढल्यासारखी वाटते आणि पाळी येऊन गेल्यानंतर तिची उष्णता ती कमी होते म्हणजे योग्य स्त्राव जर अंगावरनं गेलेले असेल तर शरीर शुद्ध होतं असं आयुर्वेद सांगतो आणि त्याच्यामुळं या सगळ्या आता आजकाल जाडी वाढली की आपण म्हणतो हार्मोनल चेंजेस झाले केस गळायला लागले हार्मोनल चेंजेस झाले चेहऱ्यावर पिंपल्स आले हार्मोनल चेंजेस झाले म्हणजे स्त्रीच्या बाबतीत काहीही आजार झाला कित्येक जणी सांगतात की मला दम्याचा अटॅक सुद्धा पिरियड्सच्या आधी येतो रागराग चिडचिड सुद्धा पिरियड्सच्या आधी येते म्हणजे त्या स्त्रीत्वाचा तो जो भाग आहे तो खूप बारकाईनं विचार करायला लागतो की हिची जन्मतारीख काय हिचं वय काय तिचं राहणीमान कसं आहे तिला पिरियड्समध्ये काय कमी जास्त होतंय तिला काय मार्गदर्शन करायला पाहिजे मग तिला आहाराचं मार्गदर्शन करायला पाहिजे मनशांतीचं करायला पाहिजे व्यायामाचं करायला पाहिजे का काय औषधोपचार करायला पाहिजे आणि इथं स्त्रीत्वाचा भाग खूप महत्वाचा येतो
बरोबर आणि तुम्ही आता म्हणालात की चिडचिड आणि मानसिक ताणतणाव ते मूळ कारणाशी संबंधित असू शकतं
हो म्हणजे आता अगदी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन पासून सगळ्यांचं जर आपण डेफिनेशन आरोग्याच्या बघितलं तर त्यांनी फक्त शरीराचा विचार केलेला नाहीये मनाचा विचार केलाय आणि हा जो आयुर्वेदीय शास्त्र जे आहे हे तो 5,500 वर्षापूर्वीच आहे आणि त्यावेळेला त्यांनी मनाचा विचार करून ठेवलाय निरोगी माणसाची व्याख्यात सांगताना त्यांनी सांगितलंय प्रसन्न आत्मेंद्रिय मना म्हणजे आत्मा इंद्रिय आणि मन हे प्रसन्न असल्याशिवाय तुम्ही स्वस्थ आहे निरोगी आहे असं म्हणता येणार नाहीये मग हे बिघडण्याची कारणं काय काय आहेत राग चिडचिड वैताग आपण म्हणतो ना एखाद्या माणसाला बघितलं कीच माझं पित्त खवळतं किंवा एखादा माणूस मला म्हणला की काय तुझं हे चुकलं किंवा तू मूर्ख आहेस, तर मग दिवसभर माझ्या डोक्यात ते चक्र फिरत राहतं. काही जणींना, स्त्रियांना बऱ्याच वेळेला अशी सवय असते की इकडे चपात्या लाटत असतात आणि डोक्यात वेगळाच विचार चालू असतो. पुरुषांना सवय असते ड्रायव्हिंग चालू असतं पण डोक्यात काहीतरी ऑफिसची बातचीत किंवा मिटिंगमध्ये आज असं बोलीन तसं बोलीन असं चालू असतं. मग ह्या सगळ्या दरवेळेला रागराग चिडचिडीचाच परिणाम होईल असं नाही. समजा मी आता तुमच्याशी बोलतोय, तुम्ही 100% तुमच्याशीच बोललो पाहिजे. त्यावेळेला जर मी इतर कुठलं टेन्शन घेतलं तर साहजिक आहे त्याचा माझ्या मनावर दुष्परिणाम होतो आणि मग त्यातनं आजाराचा पाया घातला जातो. आपल्याला वाटतं की रागराग चिडचिडीमुळे फक्त ब्लड प्रेशर होत असेल, पण तसं नाही. आजकाल डायबिटीस हा सुद्धा टेन्शनमुळे होतो म्हणतात, जाडी वाढणं असेल, संधिवात असेल, असे अनेक आजार आहेत की ते त्याच्यावरनं बघितले जातात. आता आयुर्वेदामध्ये हे तपासण्याकरता एक म्हणजे जन्मतारीख. समजा एखाद्या माणसाचा मार्च महिन्यातला जन्म आहे, त्याच्या जन्माच्या मागे आपण 9 महिने गेलो तर त्याची गर्भधारणा पावसाळ्यात झालेली असते. त्यामुळे ह्याचे विचार हे नेहमी ओलावा प्रेम यांनी युक्त असतात. त्याला एखाद्या माणसाला टाकून बोलता येत नाही. बोलला एखादी गृहिणी आहे समजा, ती तिच्या घरच्या बाईला काम करणाऱ्या म्हणली की काय तुला एवढंसं स्वच्छ करायला नको असं म्हणते, रागवली तर दुसऱ्या दिवशी ती बाई येईपर्यंत हिला काळजी वाटत राहते की तिनं माझं म्हणणं मनाला लावून घेतलं नसेल. एखादा विचार ह्यांच्या मनातनं सुटत नाही असा विचार जन्मतारखेप्रमाणे करायला लागेल. हेच एखादा डिसेंबर जानेवारीतला माणूस असेल तर तो रोख ठोक आणि स्पष्ट वागता असतो, हे असं म्हणजे असंच व्हायला हवं, ही वस्तू जागर म्हणजे जागरच पाहिजे, नाही जागर ठेवली तर त्यांना अस्वस्थ होतं. दारात आधी चपला सुद्धा ओळीनं नाही काढल्या लोकांनी तरी ह्यांची चिडचिड होते. मग हा जन्मतारखेचा विचार हा स्वभावाशी आपल्याला करता येऊ शकतो. दुसरा भाग जे पोट तपासतो आपण, ही जी नाद परीक्षा आहे, आवाजाची जी परीक्षा आहे, याच्यावरनं सुद्धा बुद्धीचे नाद येतात, पोकळ असे ते आवाज येतात आणि त्याच्यावरनं आपल्या लक्षात येऊ शकतं किंवा हा माणूस कुठेतरी अतिविचार करतोय, मग त्याच्यावर त्याप्रमाणे औषध द्यायला लागतं. आणि ह्या विचारांचे 2-3 प्रकार करायला मला माझ्या गुरुजींनी सांगितलं. म्हणजे जसा एक शिक्षक असतो, तो गणित शिकवणार म्हणजे शिकवणार, त्याचा एक ढाचा ठरलेला असतो की या पद्धतीनं सतत तो विचार करत राहणार. आणि एखादा व्यापारी वर्गातला माणूस असेल तर त्याला हजारो गोष्टी लक्षात ठेवायला लागतात. प्रत्येक वस्तूची प्रोडक्शन कॉस्ट किंवा परचेस कॉस्ट, ती विकायची कितीला किती टक्के राहणार आहे, काय काय अनेक हाताखालच्या माणसांना कसं सांभाळायचं, गिराहिकाला कसं सांभाळायचं, अनेक बाजूवर एखाद्या बिझनेसमॅनला लढायला लागत असेल. मग अशा पद्धतीने औषधं वेगळीवेगळी आयुर्वेदात सांगितलेली आहेत.
बरं, म्हणजे मानसिक स्थिती किंवा मेंटल सिच्युएशन सुद्धा एखाद्या रोगासाठी कारणीभूत असू शकते.
हो, आपण सुद्धा म्हणतो ना किती घटना बघितली माझी कंबरच खचली आहे असं बोलणारे लोक बोलतात बघा. मग बऱ्याच जणांच्या मणक्याचे जे आजार आहेत त्या मणक्याच्या आजारामध्ये मध्ये जो गेलेला स्पायनल कॉर्ड आहे, हा स्पायनल कॉर्ड हा मेंदूतनं निघत असल्यामुळं बऱ्याच जणांना मणक्याच्या आजारांच्या मध्ये मानसिक ताणतणाव खूप कारणीभूत आहेत असं लक्षात येतं.
तर डॉक्टर, मूळ कारणानुसार उपचार या संदर्भात बरीच माहिती खरं तर तुमच्याकडनं घ्यायची, मात्र तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पात्रा आरोग्यम धनसंपदा. संपदामध्ये तुमचं स्वागत. आपण चर्चा करतोय मूळ कारणानुसार उपचार आणि या विषयावर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आज आहे डॉक्टर सुयोग सुभाष दांडेकर. आता दिवसेंदिवस मनुष्याची लाईफस्टाईल सुद्धा म्हणजे जीवनशैली सुद्धा बदलत चालली म्हणण्यापेक्षा बदललेलीच आहे. त्यामुळे जागरण असेल किंवा प्रवास असेल किंवा खाण्यापिण्याच्या वेळाच नाही तर टाइम टेबलच नाही तर त्याचा परिणाम काय काय होतो?
आता बेसिकली आयुर्वेदालाच आपण जीवनशैली म्हणतो. कसं उठावं, कसं वागावं, कधी खावं याविषयीचं सविस्तर वर्णन आयुर्वेदात आहे. आयुर्वेदाकडे येत असताना आयुर्वेदिक औषध घ्या एवढ्याच गोष्टी करता लोकांनी येऊ नये, तर मला डॉक्टरकडे जायलाच लागू नये म्हणून या आयुर्वेदाचा कसा उपयोग होईल असा विचार करावा असं तर आपण म्हणतो. दुसरी गोष्ट, हे जे जागरण ह्याचं सांगितलं तर प्रत्येकाचा अँटीडोट सांगितलंय. म्हणजे समजा जागरणानं पित्त झालेलं आहे तर तुम्ही सकाळी मोरावळा किंवा आवळ्याचं ज्यूस घ्या. जर तुम्हाला उशिरा जेवायला लागतंय, 12-12:30 जेवायला मिळत नाही, तर तुम्ही एक मुठभर मनुका खा. असे छोटे छोटे उपाय आयुर्वेदातले आहेत की जे आपण ते व्यक्तिगणिक सांगू शकतो. दुसरा एक भाग जो अतिशय महत्वाचा तुम्ही बोललात तो म्हणजे प्रवास. आता एखाद्या मोठ्या शहराच्या दृष्टीनं विचार करायला गेलं तर नोकरीच्या ठिकाणी जायला 1-1.5-2 तासाचा प्रवास करून लोकांना जायला लागतं. आणि मुंबईसारख्या ठिकाणी लोकल बसेस आहेत पण इतर ठिकाणी बऱ्याच वेळेला ती मुलं बाईकवर जात असतात आणि मग लोकांना काय वाटतं, प्रवासाचा परिणाम फक्त मणक्यावर होतो. प्रवासाचा विचार हा फक्त कंबर दुखायला लागली तरच आपण करायचा आहे, तसं नाहीये. आयुर्वेदानं याला अध्वशोष असं म्हटलेलं आहे. म्हणजे दर 25 मैलावर जशी बोली भाषा बदलते, खूप छान विषय आहे की दर 25 मैलावर बोली भाषा जशी बदलते तशा खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात. आपण एक उदाहरण घेऊ, म्हणजे केरळमध्ये भरपूर भात खातात लोक, म्हणून काय तिकडे लवकर जाडी वाढते का हो?
नाही.
कोल्हापुरात खूप तिखट खातात असं म्हणतात, म्हणून काय तिकडे ऍसिडिटी किंवा काही मूळव्याध वगैरे हे उष्णतेचे आजार काय जास्त होतात का? बंगालमध्ये मिठाई जास्त खातात, म्हणून काय तिकडे डायबिटीस लवकर होतोय का? नाही, त्याचं प्रमाण एव्हरेज सगळ्यांच्या सारखंच आहे, पण त्या हवा पाण्याप्रमाणे तिथला स्वयंपाक ठरवलेला आहे त्या काळच्या लोकांनी. आणि त्यामुळं ज्यावेळेला मी इथून उठून केरळला 8 दिवसासाठी ट्रीपला जातो किंवा मी युरोपला 15 दिवसासाठी टूरला जातो किंवा माझा मुलगा अमेरिकेमध्ये आहे म्हणून त्याच्या सुनेची डिलिव्हरी करायला मी 3 महिने तिकडे जाऊन राहते, किंवा माझ्या नोकरीनिमित्तानं माझं फिरतीचं काम आहे, मार्केटिंगचं काम आहे, मला सगळ्या ठिकाणी फिरायला लागतं, असे जे जे काही ते फिरतीचे प्रवासाचे परिणाम असतील त्या अधवावर आयुर्वेदामध्ये विडंगादी क्षार नावाचे चरक संहितेमध्ये औषध सांगितलेलं आहे. ह्या विडंगादी क्षाराचा ह्या प्रवासाच्या दुष्परिणामावर खूप चांगला उपयोग होतो. मग तो डोकदुखीपासून ऍसिडिटीपासून पायाला सूज येण्यापर्यंत अनेक परिणाम प्रवासाचे बघायला मिळतात.
अगदी. आणि हेतू म्हणजे आजाराचं कारण याचा कसा विचार केला जातो आयुर्वेदामध्ये?
हेतू म्हणजे दरवेळेला डायग्नोसिस असं ज्यावेळेला आपण म्हणतो तर आपल्याला काय वाटतं, डायग्नोसिस म्हणजे माझ्या रोगाचं नाव, मला सर्वायकल स्पॉन्डिलॉसिस आहे, मला लंबर स्पॉन्डिलॉसिस आहे, मला गुडघ्यांचा संधिवात झालेला आहे, असं नाव जनरली लोकांना अपेक्षित असतं. पण आयुर्वेदाप्रमाणे त्यांनी निदानाचे 5 भाग केलेले आहेत. आयुर्वेदाप्रमाणे त्यांनी निदानाचे 5 भाग केले, त्यातला पहिला भाग केला हेतू, म्हणजे मूळ कारण काय, म्हणजे मला मी हिरवी मिरची खाल्ली आणि मला ऍसिडिटी झाली, मी एखादं व्यसन करतोय त्याचा दुष्परिणाम माझ्यावर झालेला आहे, हा जो मूळ कारण जे काही आहे ना तर त्याला त्यांनी हेतू म्हटलेलं आहे.
तर डॉक्टर, हेतू म्हणजे काय ते मी अगदी स्पष्टपणे सांगितलं सविस्तरपणे, मात्र या हेतूचा ट्रीटमेंटमध्ये काही वापर केला जाऊ शकतो किंवा होतो का?
हो, त्याच्यावर तर खरी ट्रीटमेंट अवलंबून असते. म्हणजे समजा सांधे दुखतात म्हणून आपल्याकडे 10 पेशंट आलेले आहेत. पहिला पेशंट आहे त्याचा आपण हेतू बघितला तर ती स्त्री आहे आणि तिची गर्भाशयाची पिशवी काढली. दुसरा एखादा संधिवाताचा पेशंट आहे तो अगदी काबाड कष्ट करणारा, पोती उचलणारा समजा एखादा कष्टकरी आहे. तिसरा एखादा माणूस आहे की जो ऑफिसमध्ये बसतो, एसीमध्ये बसतो, त्या गारठ्याचा परिणाम त्याच्या गुडघ्यावर झालेला आहे. चौथा माणूस आहे की त्याला सतत रागराग चिडचिड वैताग करायची सवय आणि त्याच्यामुळे त्याला संधिवात झालाय. आता ह्या सगळ्या लोकांना गुडघे दुखतात हे एकच लक्षण आहे, पण हिची पिशवी काढली, ह्याचे काबाड कष्ट झाले, तो एसीत बसला आणि ह्याचं रागराग चिडचिड झालं, हे 4 मूळ कारणं वात वाढण्याची प्रत्येकाची वेगळी निघाली तर ह्या मूळ कारणाप्रमाणे उपचार करता येतात.
बिल्कुल, अगदी तुम्ही छान याच्यावरचं स्पष्टीकरण दिलंय. मात्र एक थोडासा वेगळा विषय म्हणजे सध्या आम्हाला ऐकायला येते की शालेय विद्यार्थ्यांकरता तुम्ही एक जुगजुग जिओ म्हणून एक स्पेशल उपक्रम राबवताय, तर त्याच्याविषयी आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा जाणून घ्यायला आवडेल.
एकतर मला सांगायला आनंद वाटेल की या ह्याला खूपच चांगला रिस्पॉन्स सगळ्यांच्याकडनं आलेला आहे, सगळ्यांनी खूप मागणी केलेली आहे, आणि ज्या ज्या शाळा खासगी क्लासेस, मग त्या शाळा सरकारी असोत किंवा खासगी असोत, क्लासेस असोत, हे सगळे लोक आमच्याकडे संपर्क साधू शकतात आणि त्यांच्या मुलांच्याकरता हा जुगजुग जिओ योजना राबवू शकतात. ही काय आहे योजना? तर या ठिकाणी जाऊन आपण जन्मतारखेप्रमाणे प्रकृती बघतो, म्हणून ह्या सगळ्या मुलांच्या जन्मतारखा आणि त्यांचा नाव पत्ता वगैरे सगळं आम्ही कलेक्ट करणार, त्याचा अभ्यास करून त्या क्लाससाठी किंवा त्या शाळेसाठी म्हणून एक आमचे डॉक्टर जाऊन एक मोफत कार्यशाळा घेतील की तुमच्या मुलांना हे असं असं आहे, ह्या ह्या तक्रारी आहेत, त्याच्यावर तुम्ही पालक म्हणून, शिक्षक म्हणून, मुलं म्हणून काय खाल्लं पाहिजे, काय व्यायाम केला पाहिजे, कसं केलं पाहिजे हे कॉमन सगळ्यांना सांगतील. प्लस या प्रत्येकांचे मोबाईल नंबर किंवा हे जे असतील तर त्याच्या घरी वैयक्तिक ही माहिती पाठवली जाईल, किंवा तुमचा मे महिन्यातला जन्म आहे किंवा तुमचा मुलगा त्याला गॅसेस होतात त्याचं अभ्यासात लक्ष लागत नाही, तर तुम्ही त्याला घरी खाण्यापिण्यात काय काय सांभाळाल ही वैयक्तिक माहिती प्रत्येकाला दिली जाणार आहे. त्याच्यानंतर 1 वर्षानंतर त्या मुलात काय प्रगती झाली हे बघितलं जाणार आहे. नुसतं एवढ्यावरच नाही तर त्या शाळेमध्ये आयुर्वेदातल्या ज्या आजीबाईच्या बटव्यातल्या वनस्पती आहेत, म्हणजे त्याच्यात तुळस असेल, गवती चहा असेल, आलं सुंठ असेल, तर अशा वनस्पतींचा एक सेट त्या शाळेला दिला जाईल त्याच्या गुणधर्मांसकट, आणि ही मुलं 1 वर्षभर त्या वनस्पतींचं जतन करतील आणि ती छान वनस्पती वाढवल्याबद्दल पुन्हा 1 वर्षानंतर या मुलांना बक्षीस मिळणार आहे. या मुलांना एक वेलनेस कार्ड म्हणून दिलं जाणार आहे. आज महाराष्ट्रात आत्ता 36 ठिकाणी आपल्या शॉपी आहेत, परंतु त्याच ह्याच्याबरोबर अनेक ठिकाणी म्हणजे नागपूर असेल, बुलढाणा असेल, अमरावती असेल, इथून मागणी होती किंवा मध्य मुंबई आहे, गोवा आहे, कोकण आहे, की आमच्या इथे पण तुम्ही शॉपी सुरू करा, अशी चांगली लोक आम्ही बघतोय तिथे शॉपी सुरू करणारी. मग त्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी हे वेलनेस कार्ड घेऊन गेले तर त्या सगळ्या मुलांची त्यांच्या कुटुंबाची तिथे तपासणी चांगली होणार आहे आणि त्यांना वर्षभर तिथे मार्गदर्शन मिळणार आहे आणि एक वर्षांनंतर मग त्यांना बक्षिसं सगळी यायची दिली जातील अशी योजना आहे.
बरं, मात्र ही योजना खूपच कौतुकास्पद आहे आणि स्तुत्य उपक्रम आहे तुमचा हा. मात्र महाराष्ट्रभरामध्ये नेमकं कुठे कुठे हा उपक्रम सध्या सुरू आहे?
आता महाराष्ट्रामध्ये नवी मुंबई, ठाणे, पुण्यामध्ये 5-6 ठिकाणी जिथे आपल्या शॉपी आहेत तिथं, त्याच्यानंतर साताऱ्यात 2 शॉपीमध्ये चालू आहे, वाई, कराड, सांगलीमध्ये 2 ठिकाणी आहे, इस्लामपूर आहे, कोल्हापूर आहे, सावंतवाडी आहे, रत्नागिरी आहे, तिकडे यवतमाळ, लातूर, बीड, नांदेड या ठिकाणी आहे, जळगावला आहे. या सगळ्या ठिकाणी आता ऑलरेडी हा उपक्रम सुरू आहे. त्या भागातल्या शाळांनी इथं जो संपर्क क्रमांक दाखवता त्यावर संपर्क साधला तर लगेच त्यांना त्यांच्या शाळेत तो उपक्रम घेता येईल आपल्याला.
अगदी,
आणि हा उपक्रम पूर्णपणे मोफत आहे, शाळांच्यासाठी त्यांना काही खर्च नाही.
बिलकुल, आणि जास्तीत जास्त विद्यार्थी आणि त्यांचे पालक या उपक्रमाचा खरं तर लाभ घेतील अशी आपण अपेक्षा करूयात. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जिओ फ्रेशच्या माध्यमातून खरं तर जास्तीत जास्त लोकांना तुमच्या माध्यमातून हा रोजगार उपलब्ध करून दिला जातोय. तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या शहरांमध्ये आता जिओ फ्रेशच्या फ्रँचायझी आहेत?
आता ही जी मी गावांची नावं सांगितली या सगळ्या ठिकाणी तर शॉपी आता ऑलरेडी आहेतच. म्हणजे आता खूपच 36-37 आहेत. एखादं अकोला हे नाव मगाशी माझं सांगायचं राहून गेलं की अकोल्याला आता नुकतीच ओपन झाली आहे, बारामतीला होतीये, तळेगावला पण आता एक ठिकाणी शॉपी होतीये. तर ही रोज त्या संख्या वाढत आहेत, लोक त्याच्याकरता विचारणी करतात किंवा हे एक प्रामाणिकपणे करण्याचा लोकोपयोगी आणि स्वतःला पण 2 पैसे मिळवून देणारा हा उपक्रम आहे. तेव्हा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ही अशी शॉपी ओपन केली जाते आणि दर आठवड्याला आपले डॉक्टर तिथे जाऊन ही तपासणी करतात.
बरं, मात्र सगळ्यांच्याच मनात एक प्रश्न असेल की फ्रँचायझी घेणाऱ्यासाठी काही अटी असतील का?
फ्रँचायझी घेण्यासाठी बेसिकली ते डॉक्टर अजिबात नको, त्यांना एक प्रामाणिकपणे काम करण्याची एक गृहिणी आहे. समजा तिला वाटतं किंवा मी चांगली शिकली आहे किंवा एक ग्रॅज्युएट झालेली आहे पण मुलं लहान असल्यामुळे मला नोकरी उद्योग काही करता आला नाही, तर एखादी गृहिणी सुद्धा ही फ्रँचायझी घेऊ शकते. त्याला कुठलीच अट आहे असं काही नाहीये, एक प्रामाणिकपणा हीच अट असं आपण म्हणू शकतो.
बरं, अगदी जिओ फ्रेश हा उपक्रम सुद्धा अगदी दिवसागणिक प्रसिद्ध होत चाललाय. मात्र आता महाराष्ट्रातली अशी कोणती शहर आहेत की तिकडचे लोक आता मागणी करतायत की आमच्याकडे सुद्धा ही फ्रँचायझी हवी?
आता मी म्हणलं तसं मध्य मुंबईमध्ये खूप मागणी आहे, कोकणामध्ये खूप मागणी आहे, नागपूरहून खूप मागणी आहे, बुलढाणा, अमरावती या ठिकाणून मागणी होतीये. कोकणाचा तर सगळाच भाग आहे की ज्या ठिकाणून पेशंटचे फोन येत आहेत की आमच्या इकडे का सुरू करत नाहीये, आणि सगळं जिल्ह्याच्या पातळीवर आहे, जिल्हे तर सगळे करा पण तालुक्याच्या पातळीवर पण हे सगळं व्हावं. मग आम्ही काही तिथे नियम अटी तालुक्याकरता शिथिल पण केले किंवा त्यांना फार खर्च पण करायला लागू नये ती शॉपी सुरू करताना, असं कमीत कमी खर्चात कशी सुरू करता येईल तालुक्याच्या ठिकाणी असंही त्यामध्ये प्रयत्न केलेला आहे.
बरं डॉक्टर, महाराष्ट्रभर ज्या जिओ फ्रेशच्या आपल्या फ्रँचायझी आहेत तर तिथे सुद्धा मूळ कारणावरून उपचार होतात का?
हो, सातारचं जे प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट आहे इथं हे सगळे वैद्य चांगला अभ्यास करून गुरुकुल पद्धतीनं तयार झालेले असतात आणि नाडी परीक्षा असेल, उदर परीक्षा असेल, नाद परीक्षा असेल, जन्मतारखेवरून प्रकृती असेल, ह्या सगळ्याच्या द्वारे, या साधनांच्या द्वारे त्या पेशंटच्या मूळ कारणापर्यंत जाऊन दर आठवड्याला या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शॉपीमध्ये हे वैद्य तपासणी करून उपचार करत असतात.
तर डॉक्टर, एक वेगळा विषय घेऊन खरं तर तुम्ही आज आमच्याकडे आलात आणि मूळ कारणानुसार उपचार हे कधीच चर्चेला जात नाही. खरं तर वरवर उपचार केले जातात, रोगाचं मूळ शोधणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यावरती आयुर्वेदिक उपचार खरं तर हे प्रत्येकालाच खरं तर खूप उपयुक्त असे असतील. तर तुम्ही इथे आलात आणि खूप अनमोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद.
थँक्यू.
तर मूळ कारणानुसार उपचार या आजच्या विषयासोबत आज आपण इथेच थांबतोय. मात्र पुढच्या भागामध्ये एक नवीन विषय घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.